आकाशवाणी प्राची गावस्कर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत भारत इस्रायलसोबत खंबीरपणे उभा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इस्रायलच्या संसदेत ग्वाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्पीकर ऑफ द नेसेट मेडल हा इस्रायली संसदेचा सर्वोच्च सन्मान प्रदान. रोगाला प्रतिबंध करणं हे केवळ व्यक्तीसाठी लाभदायक नाही तर त्यामुळे देशाच्या आरोग्य व्यवस्थेवरील भार देखील कमी होतो असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन. लाल किल्ला बॉम्बस्फोट प्रकरणी आणखी दोघांना राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून अटक. आणि क्रिकेट विश्वचषकातील आव्हान टिकवून ठेवण्यासाठी भारतासाठी आज महत्वाचा सामना. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत भारत इस्रायलसोबत खंबीरपणे आणि पूर्ण विश्वासानं उभा आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल इस्रायलची संसद नेसेटमध्ये केलेल्या भाषणात सांगितलं. इस्रायलवर हमासनं केलेल्या हल्ल्याचा त्यांनी निषेध केला. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेनं मंजूर केलेल्या गाझा शांतता उपाययोजना या प्रदेशात शांतता निर्माण करण्याचा उल्लेखनीय मार्ग असून भारताचा याला पूर्ण पाठिंबा असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. आपण भारतातील जनतेच्या शुभेच्छा आणि मैत्री आदर आणि सहकार्याचा संदेश सोबत आणला आहे. ज्यू समुदाय कोणत्याही भेदभावाच्या भीतीशिवाय भारतात राहत आहे असंही पंतप्रधान मोदी यांनी नमूद केलं. दरम्यान आज पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्रायलचे राष्ट्रपती इसाक हर्जोग यांची भेट घेणार आहेत. आज दोन्ही देशात विविध क्षेत्रातील करार होण्याची शक्यता आहे. दरम्यान भारत आणि इस्रायलमधील धोरणात्मक संबंध मजबूत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना स्पीकर ऑफ द नेसेट मेडल हा इस्रायली संसद नेसेटचा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला. हे पदक मिळवणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान आहेत. पंतप्रधान मोदी यांनी इस्रायली संसदेत केलेल्या भाषणानंतर नेसेटचे सभापती अमीर ओहाना यांनी हा पुरस्कार त्यांना प्रदान केला. हा सन्मान भारत आणि इस्रायलमधील शाश्वत मैत्रीचा सन्मान आहे. मी अतिशय नम्रतेनं आणि आदरानं याचा स्वीकार करतो असं पंतप्रधानांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. दरम्यान हा प्रत्येक भारतीयासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. आपल्या पंतप्रधानांच्या राजकीय कौशल्याचा हा सन्मान आहे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी काल अत्याधुनिक इस्रायली तंत्रज्ञानाचं प्रदर्शन घडवणाऱ्या जेरुसलेममधील एका विशेष प्रदर्शनाला भेट दिली. शेती, कृत्रिम बुद्धिमत्ता यासह अनेक क्षेत्रातील नाविन्यपूर्ण संशोधनामुळे भारतात कृषी उत्पादकता वाढवणं, ग्रामीण आरोग्यसेवा सुधारणं, सायबर सुरक्षितता भक्कम करणं, क्वांटम संशोधन पुढे नेणं तसंच शाश्वत पाणी आणि हवामान उपाय सक्षम करणं यासाठी मोठी मदत होईल असं पंतप्रधानांनी म्हटलं. आयुर्वेद, योग आणि इतर आयुष प्रणाली केवळ रोगांवर उपचार करण्यापुरत्या मर्यादित नाहीत तर त्या समग्र आरोग्य व्यवस्थापनाचं शास्त्र असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. बुलढाणा जिल्ह्यातल्या शेगाव इथं 4 दिवसांच्या राष्ट्रीय आरोग्य मेळ्याचं उद्घाटन प्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना त्या काल बोलत होत्या. आयुष मंत्रालय आणि अखिल भारतीय आयुर्वेदिक काँग्रेसच्या सहकार्यानं याचं आयोजन करण्यात आलं आहे. रोगाला प्रतिबंध करणं हे केवळ व्यक्तीसाठी लाभदायक नाही तर देशाच्या आरोग्य व्यवस्थेवरील भार देखील ते कमी करते असंही त्यांनी सांगितलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत काल नागपूरमधील विश्व शांती सरोवर इथं ब्रह्मा कुमारी यांच्या वतीनं आयोजित केलेल्या एकता आणि विश्वासाच्या माध्यमातून महाराष्ट्राचा सुवर्णयुग या कार्यक्रमाचा राज्यस्तरीय शुभारंभ करण्यात आला. यावेळी राष्ट्रपती म्हणाल्या की महाराष्ट्रानं देशात सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक विकासाची उदाहरणं सातत्यानं ठेवली आहेत. ही पवित्र भूमी भारतातील लोकांमध्ये नवीन चेतना निर्माण करणाऱ्या महान विचारसरणी आणि राष्ट्र उभारणीच्या आदर्शांचं जन्मस्थान आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.
आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागात हंगामी वृत्त निवेदक आणि भाषांतरकार या पदासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. या पदासाठी अर्ज दाखल करण्याकरता मुदतवाढ देण्यात आली असून आता 5 मार्च 2026 पर्यंत अर्ज दाखल करता येतील. कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी असलेल्या 21 ते 50 या वयोगटातील व्यक्ती या पदासाठी अर्ज करू शकतात. पत्रकारितेची पदव्युत्तर पदविका किंवा 5 वर्षांचा मुद्रित अथवा इलेक्ट्रॉनिक माध्यमातील कामाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल. ही नियुक्ती आवश्यकतेनुसार फक्त हंगामी तत्वावर असेल. सविस्तर माहिती आणि विहित नमुन्याचा अर्ज भरण्यासाठी news.aiar.gov.in/vacancies किंवा prasarbharati.gov.in/pbvacancies या संकेतस्थळांना भेट द्या. अधिक माहितीसाठी 020-255-10506 या दूरध्वनी क्रमांकावर कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत संपर्क साधा. अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे 5 मार्च 2026.
दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात गेल्या वर्षी 10 नोव्हेंबर रोजी झालेल्या बॉम्बस्फोटाच्या कटात सामील असलेल्या आणखी दोघांना राष्ट्रीय तपास यंत्रणेनं अटक केली आहे. या प्रकरणात अटक झालेल्यांची संख्या आता 11 झाली आहे. जमीर अहमद अहंगर आणि तुफैल अहमद भट अशी त्यांची नावं असून ते जम्मू आणि काश्मीरचे रहिवासी आहेत. हे दोघंही या कटात सक्रियपणे सहभागी होते आणि त्यांनी स्फोट प्रकरणातील मुख्य आरोपीला शस्त्र पुरवली होती. याशिवाय इतर दहशतवादी कारवायांमध्येही त्यांचा सहभाग असल्याचं तपास यंत्रणेनं म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इन्स्टाग्रामवर 10 कोटी फॉलोअर्सचा ऐतिहासिक टप्पा ओलांडला आहे. या समाज माध्यमावर हा टप्पा गाठणारे ते पहिले जागतिक नेते आणि राजकारणी बनले आहेत. त्यांचे इन्स्टाग्रामवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षा दुप्पट फॉलोअर्स आहेत. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांना आदरांजली अर्पण केली आहे. स्वातंत्र्यासाठी इंग्रजांच्या विरोधात लढा देणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी आपल्या क्रांतिकारी विचारांनी तरुणांना प्रेरणा दिली. अस्पृश्यता निर्मूलन, महिलांना शिक्षण यासाठीही त्यांनी काम केलं. त्याग, समर्पण आणि साहसाच्या त्यांच्या गाथा भारतीयांना नेहमीच प्रेरणा देतील असं शहा यांनी आपल्या समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. अमेरिकेनं तेहरानच्या तेल व्यापार आणि शस्त्रास्त्र जाळ्यावर नवीन निर्बंध लादले असले तरीही इराण आणि अमेरिकेतील अणुचर्चेची तिसरी फेरी आज जिनेव्हा इथं होणार आहे. दोन्ही देशांचे राजदूत यात सहभागी होणार आहेत. या चर्चेबाबत आपण आशावादी असल्याचं इराणचे अध्यक्ष मसूद पेझकेशियान यांनी म्हटलं आहे. अमेरिकेनं या प्रदेशात आपली लष्करी उपस्थिती वाढवली आहे. जिनेव्हा चर्चा रद्द झाली तर तणाव आणखी वाढू शकतो, ज्यामुळे पश्चिम आशियामध्ये लष्करी संघर्ष आणि पुन्हा अस्थिरतेचा धोका वाढू शकतो असा इशारा विश्लेषकांनी दिला आहे. टी20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सुपर 8 फेरीत आज चेन्नईत भारताचा सामना झिम्बाब्वेशी होणार असून उपांत्य फेरीच्या दृष्टीनं हा सामना अत्यंत महत्वाचा ठरणार आहे. सध्या गट 1 मध्ये भारत अत्यंत कमी सरस धावगती राखत तिसऱ्या स्थानावर आहे. उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी भारताला मोठ्या फरकानं विजय आवश्यक आहे. शिवाय इतर संघांच्या जय पराजय आणि सरस धावगतीवरही भारताला अवलंबून राहावं लागणार आहे. दरम्यान कोलंबोत काल झालेल्या सामन्यात न्यूझीलंडनं श्रीलंकेचा 61 धावांनी पराभव केला. या विजयासह न्यूझीलंड उपांत्य फेरीच्या दिशेनं 1 पाऊल पुढं गेलं आहे. सध्या गट 1 मध्ये वेस्ट इंडिज पहिल्या तर दक्षिण आफ्रिका दुसऱ्या आणि झिम्बाब्वे चौथ्या स्थानावर आहे. या फेरीत भारतीय संघाचे झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिज विरुद्धचे सामने अद्याप बाकी आहेत. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत भारत इस्रायलसोबत खंबीरपणे उभा आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इस्रायलच्या संसदेत ग्वाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्पीकर ऑफ द नेसेट मेडल हा इस्रायली संसदेचा सर्वोच्च सन्मान प्रदान. रोगाला प्रतिबंध करणं केवळ व्यक्तीसाठी लाभदायक नाही तर त्यामुळे देशाच्या आरोग्य व्यवस्थेवरील भार देखील कमी होतो असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन. लाल किल्ला बॉम्बस्फोट प्रकरणी आणखी 2 जणांना राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून अटक. आणि क्रिकेट विश्वचषकातील आव्हान टिकवून ठेवण्याकरिता भारतासाठी आज महत्वाचा सामना. याबरोबरच राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.